नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. देशाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज पदभार स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. मौलाना आझाद यांना ज्ञानाचा प्रकाश आणि स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या भूमिकेसाठी स्मरणात ठेवले जाते असं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद हे सखोल विचार करणारे आणि यशस्वी लेखक होते. विकसित आणि सशक्त भारताच्या त्यांच्या संकल्पनेतून सरकार प्रेरित असल्याचं पंतप्रधान म्हणाले. झारखंड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी 43 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी आज सायंकाळी प्रचार थांबणार आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12 वाजता पक्ष कार्यकर्त्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया आघाडीनी जोरदार प्रचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही आज प्रचार थांबणार आहे. युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटकडून काँग्रेस उमेदवार प्रियंका गांधी निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून नव्या हरिदास आणि लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार सत्यन मोकेरी यांच्यात तिरंगी लढत आहे. राज्यातही विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना जिल्ह्यात सायंकाळी 4:30 वाजता महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत, तर भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, गोंदिया आणि मुंबईत प्रचारसभा घेणार आहेत. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज धुळे आणि जळगाव जिल्ह्यात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लातूर शहर मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार डॉ अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घनसावंगी इथं जाहीर सभा झाली. अकोल्यात आजपासून गृहमतदानाला सुरुवात झाली. श्री वल्लभ देशपांडे या 98व्या वर्षीय मतदारानं आपला मतदानाचा हक्क आज बजावला. परभणी जिल्ह्यातही 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 187 मतदार आणि 67 दिव्यांग मतदारांनी गृहमतदानासाठी नोंदणी केली आहे. येत्या 14 ते 16 तारखेदरम्यान जिल्ह्यात गृहमतदान होणार असून यासाठी 6 मतदान पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. मुंबईच्या विक्रोळी उपनगर परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं 6.5 टन वजनाच्या चांदीच्या विटा असलेली व्हॅन जप्त केली आहे. मुलुंडमधल्या एका गोदामात त्या नेण्यात येत होत्या. निवडणूक आयोग, आयकर विभाग आणि पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याच्या कारणावरून खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कोल्हापूर मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्यांना महाडिक यांनी खुलासा सादर केला, मात्र त्यांचा खुलासा अमान्य करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी भरारी पथकातील संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नागपूरच्या धरमपेठ परिसरात 37,71,000 रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचं काल चेन्नईत वार्धक्यानं निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमधल्या 400 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. 10, अजब प्रेम की गजब कहाणी, चेन्नई एक्सप्रेस या हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी काम केलं होतं. नाटक आणि चित्रपटांबरोबरच छोट्या पडद्यावरही विविध मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीनं घेण्यात येत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या सिद्धी हत्तेकरनं सुवर्णपदक पटकावलं. मुंबई उपनगरची अनुष्का पाटील हिनं रौप्य तर पुण्याच्या सताक्षी टिकटक्के हिनं कांस्यपदक जिंकलं. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धी हत्तेकर हिनं फ्लोअर एक्सरसाइजवर सुवर्ण आणि टेबल व्हॉल्ट या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. महिलांची आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धा आजपासून बिहारमधल्या राजगीर इथं सुरू होत आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, मलेशिया, कोरिया आणि थायलंड देशांचे संघ सहभागी आहेत. या स्पर्धा 20 नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती बिहार क्रीडा प्राधिकरणचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.